देव चंदन पुरत गेला, धनगर आला, राम राम केला,
राम राम केला,
बाबा हो आमच्या गावाला दुष्काळ झाला, कुणीतरी ठेवा मला पोटावारी कामाला,
कामाला।
मग बानुबाईच्या घरी देव कामाला राहिला,
बरोबर।
शिळ्या मेंढ्याची झाड लोट करू लागला, शिळ्या भाकरी ताक त्याला खायला
बानुबाई देऊ लागली।
हो असे देवाला 12 वर्षे झाले। मग एक दिवस देव गिरणा नदीला मेंढ्या घेऊन गेला, बानून मेंढ्या धुव्याच्या सांगितल्या होत्या, देवानी साऱ्या मेंढ्या मारून टाकल्या,
मारून टाकल्या।
मग त्या ठिकाणी बानुबाई बघून रडू लागली, धाई धाई माझ्या मेंढ्या मला जिवंत करून दे, देव म्हणतो मला वचन दे, माझ्याशी लग्न कर तर तुझ्या मेंढ्या जिवंत करतो। ना विलाजानी बानूनी देवाशी लग्न केलं आणि देवानी चमत्कार केला, सारे बानूचे कोकर मेंढर कुठून बसवले,
जिवंत केले,
रानू माळ चराय लागले।
वा वा।
साऱ्या शेळ्या आणि मेंढ्या बानू चाच्या बागा मेल्या, साऱ्या शेळ्या आणि मेंढ्या बानू चाच्या बागा मेल्या, केल्या जित्या पुन्हा ध्यान त्या खंडोबा देवान, केल्या जित्या पुन्हा ध्यान त्या खंडोबा देवान,
केल्या जित्या पुन्हा ध्यान त्या खंडोबा देवान, केल्या जित्या पुन्हा ध्यान त्या खंडोबा देवान।
पटून मारिल्या वधो पटून, त्यांनी आप आपटून मारिल्या वधो पटून, ठेवली कातारी सोलून त्या खंडोबा देवान, ठेवली कातारी सोलून त्या खंडोबा देवान, मला समजू नाही आलं, मेंढ्या टाकी या मारून या खंडोबा देवान, मेंढ्या टाकी या मारून या खंडोबा देवान,
केल्या जित्या पुन्हा ध्यान या खंडोबा देवान, केल्या जित्या पुन्हा ध्यान या खंडोबा।
विलाजी झाली लग्नाला राजी नाही बानूची विलाजी झाली लग्नाला राजी आठ घेतली मागून त्या खंडोबा देवान आठ घेतली